श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. आठवी ओवी त्यावरचं अनुपम निरुपम काल घेऊन झालं. दोन भागामध्ये ते विश्लेषणपर निरूपण घेण्यात आलं होतं. ओळी होती मनोनी अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे. दृश्य दृष्टत्व दृष्टा आणि दृश्य या सिद्धांताचं प्रतिपादन या आठव्या ओळीपासून सुरू झालं होतं. दृष्टा होणे आत्मभावामध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीला साक्षी भावाने पाहणे हे दृष्टा होण्याचं लक्षण आहे. जेव्हा पदार्थाचे ज्ञान सरते तेव्हा दृष्ट्याचे ज्ञान सुरू होते. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे दृष्टा दृष्टपणे नुरे. दृष्टा हा दृश्यपणाने उरतच नाही, कारण त्यावेळी मग तो सर्व जगामध्ये एक आत्माच पाहू लागतो. पदार्थ ज्ञान पूर्णपणे निवडलेलं असते. ते समयी उतरे फुंज मीपणाचा. दासबोधामध्ये आलेली भूवी आपण काल घेतली होती की असा जेव्हा दृष्टा हाच दृश्य होऊन जातो, दृश्य हाच दृष्टा होऊन जातो, दृष्टेपणा व्यतिरिक्त दुसरं काही उरत नाही, तेव्हा हळूहळू हळूहळू अहंकार कमी व्हायला लागतो. असं हे सुंदर निरूपण आठव्या ओळीच्या माध्यमातून, चांगदेव पासष्टीच्या आठव्या ओळीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना एक्सप्लेन करून सांगितलं. आज नवव्या ओवीकडे आपण वळणार आहोत आणि नववी ओवी आज घेणार आहोत. सुरू करूयाचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. सुरू करूया चांगदेव पासष्टीची नववी ओळी. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे कामाती मृद भांडे जया करी. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे का माती मृद भांडे जया परी. जया करी नाही जया परी. जेवी नाम मात्र लुगडे. लुगडे किंवा धोतर किंवा कापड हे म्हणण्याला आहे फक्त. एरवी सुतची ते उघडे त्यात ओतप्रोत एक सुतच आडवे आणि उभे भरून राहिलेले आहेत. कोणतंही कापड घ्या, त्या कापडाच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे युनिट असतं, ज्या युनिटपासून ते तयार झालेलं आहे, त्या एका इकाईचा जेव्हा आपण प्रश्न पाहतो त्या इकाईपर्यंत पोचतो तेव्हा असं कळते की ते एक सूतच आहे. सूताच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याला लुगडे किंवा हे धोतर हे फक्त बाहेर बाहेर नाव आहे आणि ते धोतर किंवा लुगडे हे काही नसून एक सूतच आहे. मातीचे मटके किंवा मातीची भांडी सुरई रांजण नांद मटके घागर धूपपात्र काही जरी नाव घेतलं त्या मातीपासून तयार झालेलं तर ते सगळी एक मातीच आहे. त्यात काहीच फरक राहत नाही. त्याप्रमाणे दृष्टा आणि दृश्य हे जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत भिन्नपणा जाणवतो, तोपर्यंत द्वैत जाणवते. नाव आणि आकार या नाव आकार प्रकार याच्यावरून आपल्याला भिन्नत्व दिसून पडते, पण वास्तविक ते जसं लुगडं किंवा धोतर याच्यामध्ये उभे आडवे एक रेषे असतात धाग्याचे, ते सूतच असते. त्यातील सूत काढून घेतले तर मग ते धोतर किंवा लुगडं किंवा कापड हे उरतच नाही. त्या आणि तसंच मातीचे मटके किंवा रांजण किंवा घागर किंवा सुराही यांच्यामधली जर माती काढून घेतली तर काही उरेल का? त्याप्रमाणे या विश्वामधून तो परमात्मा जर काढून टाकला तर मग हे विश्व म्हणून काही उरणारच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी आली होती, तू विश्वश्रीचा भरता मी ची गा पांडुसुता मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. परमात्म्याने जेव्हा आपले अधिष्ठान स्थिर करून स्थित करून सांगितले 9व्या अध्यायात, तर त्यावेळी मी विश्वश्रीयेचा भरता, या सर्व जगाचा पती जगाचा मालक तो मी एक आहे, मीची गा पंडूस होता आणि मीच मी सर्व आहे, मी गोसावी समस्ता त्रैलोक समस्त त्रैलोक्याचा. ते म्हणतात की सर्व विश्व विश्वाच्या लक्ष्मीचा नवरा काय आणि या सर्वाचा त्रैलोक्याचा स्वामी धनी मी गोसावी या त्रैलोक्याचा संपूर्ण तिन्ही लोकांचा धनी जो कोणी असेल तो मीच आहे आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. ज्याप्रमाणे तंतू हा कापडामध्ये सर्वत्र भरला म्हणून आपण त्याला कापड म्हणतो, एकाला धोतर म्हणतो, एखादा लुगडं म्हणतो, एकाला शर्ट म्हणतो, एखादा रुमाल म्हणतो, एकाला गळपट्टा म्हणतो, त्याला निरनिराळी नावे आहेत, पण आहे ते फक्त एक तंतूच. असा त्या युनिट लेवलवर जे काही आहे ते परमात्ममयच आहे किंवा परमात्माच ओतप्रोत भरलेला आहे. त्याला आपण नामरूपात्मक वेगळेपणा देऊन वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि जोपर्यंत हा वेगळेपणा संपत नाही तोपर्यंत दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही वेगवेगळे दिसतात. फार महत्त्वाचा धडा चांगदेवांना सांगत आहे माऊली की दृष्टा आणि दृश्य, दृश्य हे लुगडं दिसते आणि दृष्टा म्हणून जर पाहिलं तर फक्त एक सूतच दिसते, मग त्याचं नाव शर्ट असू दे, पॅन्ट असू देत, कुठलंही नाव असू देत त्या कापडाचं, त्याच्यामध्ये एक रेषाच फक्त त्या दृष्ट्याला दिसतो. दृष्टा म्हणून जर पाहिल तर त्याला एक सूत दिसेल आणि या लौकिक जगातला दृष्टा म्हणून पाहिल तर त्याला ते कापड दिसते, किंवा चर्मचक्षुनी पाहिल तर ते कापड दिसते आणि आत्म्याच्या चक्षुनी म्हणजे चित्तातून पाहिल तर एक सूत दिसते. आणि जोपर्यंत हे दृश्य आणि दृष्टा एक होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्रकटच होऊ शकत नाही. माऊली सांगतात मीची गा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा सृष्टिक्षय प्रभावा मूळते मी. अशा प्रकारची पण ओवी ज्ञानेश्वरीत आली, या त्रिभुवनाचे जीवन मी आहेच पण त्याची उत्पत्ती नाश होण्याचे कारण आणि मूळ ते सुद्धा मीच आहे. सृष्टिक्षय प्रभावा मूळते मी, या सृष्टीला कारणीभूत, सृष्टीला पोषणारा, सृष्टीचा नाश करणारा, ज्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचे बेसिक फंक्शन्स म्हणतो, क्रिएशन नॉरिशमेंट डिस्ट्रक्शन, हे तिन्ही फंक्शन्स मीच करतो, मीच ते फंक्शन करणार आहे, मीच सृष्टी निर्माण करणार आहे, सृष्टीचं पालन पोषण करणार आहे आणि सृष्टीचा नाश करणाराही मीच आहे. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, या संपूर्ण त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये ज्याच्याबद्दल बोलावं तो बोलण्याचा विषय मीच आहे, याच्यापेक्षा दुसरा विषय असू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जे नाम रूप आकार प्रकार वर्ण हे निरनिराळे दिसतात, त्या निरनिराळ्या वर्ण आकारामध्ये हा जो भिन्नपणा किंवा विभिन्नपणा किंवा परिच्छिन्नपणा दिसतो तो परिच्छिन्नपणा आपल्या दृष्टीच्या भेदामुळे अज्ञानामुळे द्वैतामुळे तो जाणवतो. वास्तविक पाहता अद्वैत दृष्टीने जर बघितले तर यात भिन्नपणा नाहीच आहे, हे सर्व अविच्छिन्न आहे, हे परिच्छिन्न नसून अविच्छिन्न आहे, सगळं ॲग्रिगेटेड आहे, सगळं एकत्रित आहे, इन्क्लुसिव्ह आहे. आणि म्हणून क्षणोक्षणी जागोजागी पदोपदी ठाई ठाई त्या परमात्म तत्वाची अनुभूती येणे म्हणजेच खरा आत्मज्ञान आपल्या अंगी उतरणे असं असते. परत 9व्या अध्यायामधले सुंदर ओवी आहे, ये नामे रूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जय आकाश नाही. हे नाम, हे रूप, हा वर्ण, ही जात, हे जोपर्यंत सर्व गुणधर्म नाहीश होत नाही, वर्ण व्यक्ती आटून जातात, जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात, आकाशसुद्धा नाहीसे होते, तात्पर्य जेव्हा हा सर्व जगदाकार नाहीसा होतो तेव्हा जो कोणी उरतो तोच मी एकटा असतो। ही अनुपम अद्भुती, हे अनुपम अद्भुत अनुभूती शब्दांनी व्यक्त करण्यासारखी नाही आहे। निष्पाप मायबाप हो, स्वतःच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा, नियमित ध्यान करा। नियमित अर्धा तास ध्यान केल्याने या गोष्टीचा अभिप्राय कळून येईल। माऊली ज्ञानेश्वर महाराजांना, चांगदेवांना हे पत्र लिहिताना काय अभिप्रेत आहे, त्यांना काय म्हणायचं आहे हे कसं कळेल, हे नुसते शब्द या शब्दांवरचं निरूपण आणि ते आपण ऐकतो इतके ऐकल्याने होणार नाही। ये नामे रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जागतीचे भेद पिटती, ते आकाश नाही, आकाशसुद्धा उरत नाही। आणि ही स्थिती कशी येईल, जेव्हा आतमध्ये जाऊन हळूहळू ध्यान मार्गाला लागू। नुसते डोळे बंद करून ध्यान होत नाही। एखाद्याने म्हटलं की मी दररोज डोळे मिटून फक्त अर्धा तास बसतो ध्यान झालं, तर असं होत नाही। ध्यान ही अष्टांग योगाच्या साधनेतली एक स्टेप आहे। या अष्टांग योगाची साधना यम या स्टेप पासून सुरू होते आणि समाधी या स्टेपवर संपते। यम, दम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटी समाधी, त्यापैकी ध्यान या स्टेपबद्दल आपण बोलतोय। पण त्या स्टेपपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला या पायऱ्यांनी जावं लागेल। यम म्हणजे स्वतःची शुद्धता, पवित्रता जोपासण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, ते यमामध्ये मोडतात। नियम, संसारात राहताना, वागताना, संसार करताना, बायको लेकरं यांची यांना घेऊन आपण आपला संसार वाढवतो, त्यावेळी नियमन करून आपण राहतो। तर आपल्याला एका फ्रेममध्ये बांधणे, त्या फ्रेममध्ये बांधण्याचं जे फ्रेमवर्क आहे त्याला नियम म्हणतात, यम, नियम। आसन, योगासनाच्या माध्यमातून जे काही मायक्रो आसन आपण करतो, छोटे मोठे आसनं किंवा शरीराची शरीराला स्थिर ठेवण्यासाठी एक एक्सरसाइज करतो, ते आसनामध्ये मोडते। प्राणायाम, प्राणावर नियंत्रण करण्यासाठी, श्वासोश्वासावर प्राणवायू, अपानवायू यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी जे काही पतंजली योगसूत्र किंवा कोणत्याही योगसूत्रातून प्राणायामाचे जे प्रकार सांगितलेले आहेत, ते प्राणायामाचे प्रकार प्राणाचा उपरोध करतात, प्राणाचं नियमन करतात आणि त्यामुळे आपलं श्वासावर नियंत्रण होतं। ध्यानासाठी श्वासावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे। त्या पुढची स्टेप प्रत्याहार, या सगळ्या आधीचे चार स्टेज या फक्त आपल्या शरीराशी निगडीत आहे, पुढच्या चार स्टेप्स त्या आपल्या आत्म्याशी संबंधित आहे। प्रत्याहार, जेव्हा अनहद नाद ऐकायला सुरुवात होते, हळूहळू ऊर्जा वरवर जाते, चक्र भेदत जाते, इडा पिंगळा या नाड्यांमधून शोधन करून मध्यमा नाडीमध्ये येते, मध्य नाडीमध्ये, सुषुम्ना नाडीमध्ये, आणि नंतर ती एनर्जी जशी जशी हळूहळू वर जाते, त्या हळूहळू एनर्जीसोबत आपण स्वतःचं शरीर ध्यानासाठी धारण करतो आणि ते त्या धृतीमुळे शक्य होते। सात्विक धृती जेव्हा निर्माण होते तेव्हा या शरीरामध्ये ध्यानाची धारणा सुरू होते आणि मग त्याचं अवसान ध्यानामध्ये होते। आणि तत्पूर्वी धारणा आणि ध्यानाच्या मध्यभागी निर्विचार स्थिती येते, त्या निर्विचार स्थितीमधून आपण ध्यानात जातो। जेव्हा ध्यानामध्ये दृष्ट आणि दृश्य एकत्र येतात त्यावेळी संपूर्ण जगाचा पसारा संपतो. या जगात राहून या जगाचा पसारा संपतो आणि त्या स्थितीत जेव्हा आपण असतो त्या स्थितीतील विश्व आपलं विश्व असते. तो विश्वात्मक देव, तो आत्मेश्वर, तो खरा देव, तो परमात्मा. मग त्याच्याशी तुम्ही काय बोलणार ते बोलण्यासाठी तुम्ही उरत नाही, कारण तुम्ही ब्रह्ममय होता. आणि त्याच्यावरची अवस्था जेव्हा इथे वेळेची गणना संपते, ध्यानाच्या अवस्थेत वेळेची गणना जेव्हा होत नाही, वेळ कुठल्याच खिजगणितीत लागत नाही, ती उच्च अवस्था समाधीकडे घेऊन जाते. जय आकाश नाही मग तिथे आकाशसुद्धा उरत नाही. ये नामे रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जय आकाश नाही. तिथे मूर्धनी आकाश, मूर्धनी आकाश म्हणजे त्या ध्यानाच्या उच्च अवस्थेत समाधीच्या जवळ गेल्यानंतर तिथे जे आकाश असतं, बाहेरचं आकाश नाही. ज्या इंटरफेसवर आपली व्हाइटल एनर्जी त्या कॉस्मिक एनर्जीशी एकरूप होते, पिनियल ग्लँड्सचे सिक्रेशन वरून खाली वाहू लागतात, त्या एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनला, त्या ट्रान्झिशनलच्या पलीकडच्या स्टेटला जे असतं, त्या अवस्थेत ते मूर्धनी आकाश नाहीसं होतं. ही नाम रूप ही सगळी केव्हाच नाहीसी झालेली असतात, वर्ण व्यक्ती ही आटून गेलेली असतात, निरनिराळे जातीचे बंधन केव्हा संपलेले असतात. तात्पर्य, जेव्हा हा सर्व जगाचा आकार नाहीसा होतो तेव्हा कोण उरतं, तेव्हा मी आणि फक्त मीच उरतो. आता हा मी अहंकारजन्य नाही, तर मग तो आत्मबोधजन्य आहे, आत्मज्ञानजन्य आहे. मी अहंकारातूनही असतो आणि मी आत्मज्ञानातूनही असतो. जेव्हा मी आणि तो परमात्मा हे दोन नसतात तेव्हा उरलेला मी आत्मज्ञानजन्य असतो. जेव्हा मी वेगळा, परमात्मा वेगळा असतो आणि हा मी इतका मोठा असतो की हा जगाला काही समजतच नाही, तेव्हा तो पूर्णपणे अहंकारजन्य असतो, तो आंधळा असतो. आत्मज्ञानातला मी डोळस असतो. हा दोन मी मध्ये भेद आहे. म्हणून माऊली म्हणतात, चांगदेवा, या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे तंतू आणि पट हे दोन जर वेगवेगळे पाहाल तर मग तुम्ही या जगाला समजू शकत नाही आणि या जगामध्ये भरलेल्या परमात्म्याला सुद्धा समजू शकत नाही. म्हणून जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, का माती मृदू भांडे जयापरी. आत बाहेर सर्व मातीच आहे, मातीखेरीज काहीच नाही आहे. त्याप्रमाणे जगात या परमात्म्याखेरीज चांगदेवा दुसरे काहीच नाही. परंतु ती दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय हे कळत नाही. ती दृष्टी आत्मज्ञानाने प्राप्त होईल, एरवी ती दृष्टी मिळू शकत नाही. त्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरू प्राप्त व्हावा लागतो. आत्मज्ञानी सद्गुरूच हा बोध आपल्याला ठासून देऊ शकतो. हरिपाठामध्ये साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, नाही का, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला असा एक अभंग येत असतो. आता हा साधू बोध म्हणजे काय? साधू बोध म्हणजे तो आत्मज्ञानी सद्गुरू जेव्हा बोध करतो, तो आत्मज्ञानी सद्गुरू जेव्हा आत्मज्ञान देतो, तो आत्मज्ञानी सद्गुरू जेव्हा आत्मसाक्षात्कार घडवून देऊ शकतो, तेव्हाच नुरोनिया ठेला. मग काय नुरोनी म्हणजे? जिथे काहीच उरत नाही त्या क्षणीच तो ब्रह्म होतो. अशी जी उत्तम अवस्था प्राप्त होते ते एका अधिकार प्राप्त सद्गुरूच्या माध्यमातूनच शक्य होते. तो साधक देहाने उरतच नाही. देह तर राहिला पण देहभाव नष्ट होतो. हा देह नष्ट होत नाही, देहभाव नष्ट होतो आणि त्याची देहबुद्धी ही पूर्णपणे आत्मबुद्धी होते. आणि मग त्याला देहभाव राहील कसा? देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, अशी त्याची उच्च अवस्था त्याला प्राप्त होते. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी एक आत्मसाक्षात्कारी सद्गुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेच्या मर्यादेमुळे आज हे विश्लेषण आपण इथे थांबवतोय. हे बंद करण्याच्या आधी ज्या ओळीवर हे सुरू आहे ती 9वी ओळी एकदा तिची पुन्हा पुनरुक्ती करूया. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे कामाती मृदु भांडे जया परी. अशी ही 9वी ओळी याच्यावरचं उरलेलं निरूपण आणि त्या निरूपणासंबंधी विश्लेषण उद्या आपण घेणार आहोत. आणि आज आपण इथे विश्रांती घेऊया, थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.